नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी निकिता जोशी आपलं स्वागत करते. भारतीय इतिहासात होऊन गेलेले राजे अत्याचारी होते, गरिबांचे शोषण करत होते असं म्हणून काँग्रेसच्या राजपुत्राने छत्रपती शिवाजी महाराज, कित्तूरची राणी चन्नम्मा आणि म्हैसूरच्या राजघराण्याचा अपमान केला आहे अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली. कर्नाटकातील प्रचार दौऱ्यात आज मोदींची सभा बेळगाव इथं झाली. यावेळी काँग्रेसचे नेते तुष्टीकरणासाठी जाणीवपूर्वक अशी विधानं करतात आणि औरंगजेबाची स्तुती करणाऱ्या पक्षांशी युती करतात असंही ते यावेळी म्हणाले. भारतीय जनता पक्षाच्या सरकारला आरक्षण संपवायचं आहे या राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांनीही समाचार घेतला. गुजरातमध्ये अहमदाबाद इथं वृत्तसंस्थेशी ते बोलत होते. राहुल गांधी खोटे बोलत आहेत, दलित मागासवर्गीयांच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लावला जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान संविधानानं दिलेल्या सर्व प्रकारच्या आरक्षणांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं सुरुवातीपासूनच समर्थनच केलं आहे, मात्र तरीही काही लोक खोटे व्हिडिओ पसरून जनतेची दिशाभूल करतात असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. हैदराबाद इथं विद्याभारती प्रशालेचं उद्घाटन आज भागवत यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. आघाडी सरकारमध्ये आम्ही कोणालाही पंतप्रधान बनवू पण देश हुकुमशाहीच्या वाटेवर जाऊ देणार नाही असं वक्तव्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलं. आज सकाळी पुणे इथं माध्यमांशी बोलताना त्यांनी विद्यमान सरकारवर टीका केली. बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे असं ते म्हणाले. उत्तर प्रदेशातील प्रलंबित जागांसाठी लोकसभा उमेदवारांच्या नावांची यादी येत्या दोन दिवसात जाहीर करणार असल्याचं काँग्रेसचे महासचिव के सी वेणुगोपाल यांनी म्हटलं आहे. काँग्रेसनं काल केंद्रीय निवडणूक समितीची बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते. काँग्रेसनं सात टप्प्यातल्या लोकसभा निवडणुकांसाठी आतापर्यंत 308 उमेदवारांची घोषणा केली आहे. दरम्यान तेलंगणामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला समर्थन जाहीर केलं आहे. या संदर्भात काल दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्याशी चर्चा करून भोंगीर लोकसभा क्षेत्र वगळता बाकी सर्व जागी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मतदान झालेल्या सर्व मतदारसंघातली इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र निरीक्षकांच्या उपस्थितीत स्ट्रॉंग रूममध्ये सीलबंद करण्यात आली आहे. नांदेड इथं शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात तर परभणी इथं कृषी महाविद्यालयात या स्ट्रॉंग रूम उभारण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. बीड लोकसभा मतदारसंघात मतदान जनजागृतीसाठी आज सायकल फेरी काढण्यात आली. जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्यासह जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस तसंच सायकल संघटनेच्या सदस्यांसह बीड शहरातल्या नागरिकांनी या सायकल फेरीत सहभाग नोंदवला. ही सायक्लोथॉन डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन इथून सकाळी 7 वाजता काढण्यात आली. पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉक्टर लाईन मार्गे शेवटी सामाजिक न्याय भवन इथं या फेरीची सांगता करण्यात आली. अकोला लोकसभा मतदारसंघात यंदा सरासरी 61.89% मतदान झालं. यामध्ये पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांचं प्रमाण कमी असल्याचं आढळून आलं. मतदानाच्या टक्केवारीत यंदा पुरुषांचं सरासरी प्रमाण 64.87% तर महिलांचं सरासरी प्रमाण 58.50% एवढं असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. भारताचा जलतरणपटू श्रीहरी नटराज याने काल मलेशियात झालेल्या 16 वर्षाखालील वयोगटासाठीच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपद मिळवलं. 100 मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात त्याने 54.71 सेकंदात हे अंतर पार करत सुवर्णपदक पटकावलं. इंडियन प्रीमियर लीग आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज 2 सामने खेळवले जातील. यात पहिला सामना गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघात होईल. अहमदाबाद इथं दुपारी 3:30 सामन्याला सुरुवात होईल. दुसरा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघात होईल. संध्याकाळी 7:30 चेन्नईच्या एम ए चिदंबरम क्रीडा संकुलात हा सामना खेळवला जाईल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.